चीनी मंडी .com पॉडकास्ट।
चारा विकून शेतकऱ्यांना मिळत आहे FRP पेक्षा जास्त रक्कम। मान्सूननं दडी मारल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यात पशुशिबिरामध्ये चारा म्हणून ऊसाची मागणी वाढली आहे। जिल्ह्यात ऊस लागवडीचं केवळ 80,000 हेक्टर क्षेत्र उरलं आहे। अहमदनगर जिल्ह्यात 23 साखर कारखाने आहेत, त्यामुळं साखर कारखान्यांना ऊस टंचाईला सामोरं जावं लागणार आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम आगामी हंगामात साखर कारखान्यांच्या उत्पादनावर सुद्धा होऊ शकतो। गेल्या वर्षी 1,35,000 हेक्टर ऊसाची लागवड झाली होती, परंतु मान्सूनला विलंब झाल्यामुळं ऊस क्षेत्र अर्धं झालं आहे। पाऊस नसल्यामुळं जनावरांच्या छावण्यांमध्ये ऊसाची मागणी वाढली आहे, त्यामुळं ऊसाला चांगले दिवस आले असं म्हणता येईल। चाऱ्यासाठी जो ऊस घेतला जात आहे त्याला प्रति क्विंटल 3,500 ते 4,000 रुपये भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे, जो साखर कारखान्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे। एकीकडं पिकाला पाणी नाही, पाण्याची कमतरता खूप आहे, तर दुसरीकडं चारा छावण्यांसाठी ऊसाची मागणी आहे, त्यामुळे शेतकरी आपला ऊस खुशीनं देत आहे आणि चांगले पैसे मिळवत आहे। ऊसाचा नवीन सीझन 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, पण गाळपासाठी साखर कारखान्यांच्याकडे आवश्यक ऊस नसणार आहे। म्हणूनच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांबरोबर करार करण्याचं सुरू केलं आहे, कारण त्यांना जेवढा हवा तेवढा ऊस मिळू शकेल आणि गाळप पूर्ण क्षमतेनं चालू राहील। चालू हंगामात बरेच कारखाने ऊस नसल्यामुळं बंदच राहतील अशी शक्यता आहे।